93.5 Red FM pe.
सुपर हिट 93.5 रेड एफ एम वर नमस्कार. मी आहे संग्राम आणि माझ्या बरोबर आहेत चार्टर्ड अकाउंटंट प्रमोद शिंगटे. प्रमोद गुड मॉर्निंग.
गुड मॉर्निंग सनम.
मला ना गेले 2-3 दिवस एक SMS येतोय आणि तो कदाचित इन्कम टॅक्स डिपार्टमेंट कडूनच असावा, कारण तो काय सेंडरचं नाव आहे DZ-ITDEPT डिपार्टमेंटचं, आणि तो SMS वाचून जरा मी घाबरलोय. म्हटलं लगेच तुम्हाला फोन करावा, कारण पोलिसांची जेवढी भीती वाटत नाही तेवढी इन्कम टॅक्स वाल्यांची वाटते मला. तर लिहिलंय त्यांनी असं, अटेन्शन टॅक्स पेयर्स, 15/3/2016 इज द लास्ट डेट फॉर पेमेंट ऑफ युअर लास्ट इन्स्टॉलमेंट ऑफ ऍडव्हान्स टॅक्स फॉर AY म्हणजे असेसमेंट इयर 2016-17. पे नाऊ, डोंट वेट फॉर द लास्ट डेट. IT डिपार्टमेंट हा काल मला मेसेज आलेला आहे. आता मला एक तर ते म्हणतात की लास्ट इन्स्टॉलमेंट भरायची, मी पहिलीच भरलेली आहे का नाही मला माहित नाही. काय किस्सा आहे
संग्राम? दर वर्षासाठी जो ऍडव्हान्स टॅक्स आहे 3 हप्त्यात आपल्याला भरणं अपेक्षित असतं. 15 सप्टेंबर, 15 डिसेंबर आणि 15 मार्च. 15 सप्टेंबर पर्यंत आपण 30% भरणं अपेक्षित आहे टॅक्स. 15 सप्टेंबर पर्यंत, 15 डिसेंबर पर्यंत उरलेले 30% आणि राहिलेले 40% आपण 15 मार्च मध्ये भरणं अपेक्षित आहे.
ओके, पण हा ऍडव्हान्स टॅक्स नेमका आहे काय? कारण आमच्याकडे एक टॅक्स ऍट सोर्स पण डिडक्ट केला जातो. हे सगळं आपण घेऊया बट इन जस्ट बिट. माझ्या बरोबर आहेत चार्टर्ड अकाउंटंट प्रमोद शिंगटे. मी आहे संग्राम. कमिंग अप इन जस्ट बिट सुपर हिट गाणं. ट्वेंटी फाइव ऑन द क्लॉक 93.5 रेड FM. बाज जाते रहो.